भाग 40 आपण साक्ष दिली पाहिजे. मत्तय यांना 28:18-20 वचन आणि प्रेषित यांना 1:8 वचन. येशू ख्रिस्तनी आपल्या शिष्यसला आखना, तुम्ही जा आणि सगळ्या लोकसला सुवार्ता आखा. जो कोणी येशूवर विश्वास कर त्याला परमेश्वरवर पाप व नरक आणि सर्व वाईट गोष्टी पाहित वाचव. जर तुम्ही प्रभू येशूवर विश्वास ठेवत त्याने आज्ञा पालन करत तर आपण दुसऱ्यासला चांगलीच गोष्टीनी मदत केली पाहिजे. परमेश्वरनी त्या लोकसवर देखील प्रेम कर, त्याला सैतानापैकी मुक्तता मिळावी यासाठी आपण त्याच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. आणि आपल्या जीवनमा जा परमेश्वरनी कार्य करणार आपल्याला कसा वाचवणार ता आपण इथलासला आखला पाहिजे. या आपण सगळा प्रार्थना करू. हे प्रभू येशू, तू जसा आम्हा प्रेम करस तसं सर्व लोकसवर देखील तू प्रेम करस. प्रभू येशू, तू जसं आम्हाला मदत करस तसंच इतरांना देखील मदत कर. आणि मला आणि मना कुटुंबाला सर्व पाप पैकी दूर ठेव. आम्हाला चांगलं म्हणजे तुना मार्गावर चालण्यासाठी मदत कर. आम्हाला सर्व गोष्टीमा पुरवठा कर. आम्हाला प्रार्थना कर आणि कृपा दे. विश्वासमा बळकट कर आणि सैतान सर्व हल्ला पाहिन रोग आजास पाहिन आमनं लेकर बाळसनं आणि प्रत्येकनं रक्षण कर. धन्यवाद प्रभू येशू.